ऐका सत्यनारायणाची कथा, मुख राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर, नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी, आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी, होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची, उल्का मुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे अचरावे, मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे, घरासी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान, तयांना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवान्यान, पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान, कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे, योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा, तिने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण, बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान, लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान, दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला, केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान, व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून रुष्ट झाले भगवान, जावयास आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी, नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे, चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्ये नेले चोरून, राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी, चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून, साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघासी कैद तात्काळ, दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरी सगेले, लागल्या मागू दोघी भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा, होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून, घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला, चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत, दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी, सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी, झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची, येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत, म्हणे तो नौका आमची तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली, हो खरे तुझे हे बोलून, यती ते दूर बसले जाऊन, द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमा यतीची त्याने मागितली, वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून, बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन, श्री हरीशी पूजिता,
ऐका सत्य
आला तो वाणी आपल्या नगरात सावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून रुष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्या गुणी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षूनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती सह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे संख्य सर